पुढील नोंद आहे गोलकृमी अर्थात राउंडवर्म. प्राणीसृष्टीतील जास्तीत जास्त जैवविविधता असलेल्या संघांपैकी अपृष्ठवंशी प्राण्यांच्या नेमॅथेलमिंथिस हा एक संघ आहे. त्यातील 28,000 अधिक जाती ओळखल्या गेल्या आहेत. यापैकी सुमारे 16,000 जाती परजीवी आहेत. प्राणीशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार या संघात अजून न ओळखल्या गेलेल्या अशा 50,000 जाती असाव्यात. या प्राण्यांचे शरीर लांब बारीक आणि दंडाकार असते म्हणून त्यांना गोलकृमी म्हणतात. हे प्राणी त्रिस्तरी द्विपार्श्व सममित आणि आभासी देहगुहायुक्त असतात. शरीर अखंडित असून त्याभोवती उपचर्म असते. उपचर्म कठीण प्रथिनांनी बनलेले असून त्यावर काटे आणि रोम असतात. काही गोलकृमी सूक्ष्म असतात तर काहींची लांबी सुमारे 1 मीटर असते. हे प्राणी स्वतंत्र राहणारे किंवा अंतःपरजीवी असतात. स्वतंत्र राहणारे प्राणी हे जलवासी किंवा भूचर असू शकतात. जलवासी गोलकृमी गोडे आणि खारे पाणी, सागरी पुळण आणि माती यामध्ये मुक्तपणे वावरतात. उथळ समुद्रात तळाशी बरेच गोलकृमी आढळतात. त्यापैकी काही विश्रांती घेताना मातीवर वेडे वाकडे वेटोळे घालतात. भूचर गोलकृमी मातीमध्ये राहतात. गोलकृमींमध्ये संपूर्ण पचनसंस्था विकसित झालेली असून तोंड आणि गुदद्वार शरीराच्या विरुद्ध टोकाला असतात. या प्राण्यांमध्ये उत्सर्जन नाळ आणि पूर्ववृक्कक यांद्वारे होते. मज्जासंस्थेत एक मज्जावलय आणि अनेक मज्जातंतू असतात. ज्ञानेंद्रिये काही प्रमाणात विकसित झालेली असतात. गोलकृमी एकलिंगी असून बाह्य लक्षणांवरून नर आणि मादी एकमेकांपासून वेगळे ओळखता येतात. मादी नराहून लांब आणि आकारमानाने मोठी असते. नरकृमीचे शरीर एका टोकाला वक्र असते तर मोदीकृमीचे पश्वटोक सरळ असते. प्रजनन संस्था पूर्ण विकसित असते. जंतांची मादी एका दिवशी सुमारे 2 लाख अंडी घालते. जीवनचक्र 1 अथवा 2 पोशिंद्यात पूर्ण होते. स्वतंत्रपणे राहणारे गोलकृमी शेवाळी कवके लहान प्राणी मृतजीव विष्ठा तसेच सजीव उतींवर जगतात. सागरी परिसंस्थांमधील पोषक द्रव्यांच्या पुनर्चक्रीकरणात म्हणजेच रिसायकलिंगमध्ये यांचा मोठा वाटा आहे. ॲस्केरिस म्हणजे जंत, हुकवर्म म्हणजे अंकुशकृमी, ड्रॅक्युनक्युलस म्हणजे नारूकृमी, वुकेरिया म्हणजे हत्तीरोगकृमी ही माणसामधील परजीवी गोलकृमींची ठळक उदाहरणे आहेत. ट्रिकिनेला स्पायरलिस या कृमीमुळे उंदीर डुकरे आणि माणूस यांना ट्रिकिनोसिस या रोगाची लागण होते. हिमॉन्कस कंटोर्टस या कृमींमुळे मेंढ्यांना संसर्ग होऊन उद्योगाची आर्थिक हानी होते. हृदयकृमी अर्थात हार्टवर्म या गोलकृमींमुळे कुत्रा आणि मांजर यांच्या हृदय फुफ्फुसे आणि रक्तवाहिन्या यांना संसर्ग होतो. याउलट काही गोलकृमी कीटकांना पछाडतात. अशा गोलकृमी मानवाला हितकारक मानल्या जातात. अनेक गोलकृमी वनस्पतींवर परजीवी आहेत. त्यांच्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सिनेरॅबिटिस एलिगॅन्स हा मातीत राहणारा गोलकृमी जीवशास्त्रीय संशोधनात नमुनेदार सजीव म्हणून उपयुक्त ठरला आहे. या गोलकृमींचा संपूर्ण जीनोम म्हणजे जनुक आराखडा तयार झाला आहे. तसेच त्याच्या प्रत्येक पेशीचा विकास कसा होतो आहे हे समजले आहे आणि त्याच्या प्रत्येक चेतापेशीचे मानचित्र तयार केले गेले आहे. ही नोंद प. वी. सोहनी यांनी लिहिली आहे.